93.5 रेड एफएम वर 9:18 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर 1 मध्ये आज सणाचा दिवस आहे. आज हनुमान जयंती. एकूणच शहर भर जय सीता राम सीता हा सगळा नारा ऐकू येणं अत्यंत साहजिक गोष्ट. आणि आज पहाटपासूनच आपल्या मारुती मंदिरांच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे प्रचंड प्रफुल्लित झालेलं वातावरण. यु नो दुतोंड्या मारुती ही एक अशी जागा आहे जी खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना पाठ आहे. आपल्या नाशिकला जर पूर आला तर त्या पुराची पातळी मोजण्याचं पॅरामीटर आहे. आणि एकूणच दुतोंड्या मारुती किंवा सोन्या मारुती, आपल्या सराफ बाजारातलं मारुती मंदिर, पंचमुखी हनुमान, सप्तमुखी हनुमान, ह्या सगळ्या मंदिरांसोबतच कितीतरी अशी ठिकाणं आहेत हनुमंताची जी प्रचंड प्रसिद्ध आहेत आपल्या शहरभरात. आणि एकूणच तिकडचे सगळ्या ठिकाणचं जे वातावरण आहे, या इकडे उंटवाडीतसुद्धा एक मारुती मंदिर आहे दक्षिणमुखी हनुमान, आणि तिथेसुद्धा प्रचंड गर्दी, प्रत्येक ठिकाणी गर्दी, उल्हास, उत्साह. याच उत्साहाच्या भरात त्यांना एक गोष्ट डोक्यात येते. कोणती गोष्ट आहे तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. थोड्याच वेळात हाय हील्स फ्रॉम की एन का. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.